रमाई, बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही, पहाटे उठून गोवऱ्या शेणी थापून कोळसा वेचून पई पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिनं. सोन्यासारखा थाटलेला हा संसार, पण या मातेला क्षयरोगानं पछाडलं, तिचं निर्वाण झालं. हा आघात बाबासाहेबांना सहन झाला नाही. शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात,
तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे. साथ देईन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटे बरी, साथ देईन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटे बरी, बोल ना रमा मजशी का रुसलीस माझ्यावरी, दुख सागरी लोटुनिया तोडून हे नाते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे. कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा कशी, तुझ्या विना जगू मी कसा तग मग जीवाची होते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे. वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी रमा, कोण वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी रमा, संसारी रमा दुखाची पर्वा केली नाही तमा, प्रभा करा विद्याधराची कविता टाहो फोडी ते, सोडून का मजला रम चालली तू कोठे सोडून का मजला रम चालली तू कोठे तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे सोडून का मजला रम चालली तू कोठे सोडून का मजला रम चालली तू कोठे सोडून का मजला रम चालली तू कोठे सोडून का मजला